வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாரா ஸ்ரீ ஜானேஸ்வர மகாராஜ் கீ பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜெய் சப சந்தன கீ ஜெய் ஜெய் ஜெய். ஸ்பர்ஷான் கிருத்வா பஹிஹி பாஹ்யாம்ஷ சக்ஷுஹ ச ஏவ அந்தரே ப்ருவோ ப்ராணாபானௌ ஸமௌ கிருத்வா நாஸாப்யந்தரசாரிணௌ யதேந்திரிய மனோபுத்திஹி முனிஹி மோக்ஷபராயணஃ விகதேச்சா பயக்ரோதோ யஃ சதா முக்த ஏவ ஸஹ. ஜீவன் முக்தாச்சு ஜெ லக்ஷண அபண் பஹதோ அஹோத், त्या लक्षणाचा लागून हे श्लोक आले आणि या श्लोकाच्या वेळेला त्याची प्रस्तावना करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले, जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीची ना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा. हे जे या ज्या दोन ओवे आहेत या पाचव्या अध्यायातला जो 26वा श्लोक आहे, काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यत चेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदित आत्मनाम, या श्लोकावरच्या आहेत. संन्यासी अथवा त्याला कर्मयोगी ही म्हणू शकतात. चित्त आवरलेला असा यती अथवा कर्मयोगी ज्यांनी काम आणि क्रोध यांचा त्याग केलेला आहे तो आहे तिथच ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष मिळवतो. आणि याच्यानंतर पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ते ऐसे कैसेनी जहाले जे देहीची ब्रह्मत्व आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. म्हणून म्हटलं तर जीवनमुक्ताचं वर्णन करणारे त्याच्या जीवनदशेचं वर्णन करणारे असे हे दोन श्लोक आहेत, स्पर्शान कृत्वा बही बाह्यांश. किंवा खरं जर पाहायचं झालं तर जे देहामध्ये असतानाच ब्रह्मत्वाला आले असे हे जीवनमुक्त कोणत्या योगानी या स्थितीला आले, त्यांनी काय केलं म्हणून त्यांना ही स्थिती प्राप्त केली, असाही त्याच्यातून अर्थ निष्पन्न होतो. अर्थातच या श्लोकांमुळे भगवंत ध्यान योगाच्या प्रस्तावनेला सुरुवात करतायत, ध्यानाविषयी सांगायला सुरुवात करतायत. आणि मीही जीवनमुक्ताची लक्षणं मागच्या वेळेला संपली असं धरून आता ध्यानयोग सांगायला सुरुवात करणार आहे. हा जो ध्यानयोग किंवा इंद्रिय संयमन किंवा आत्मसंयमन साधून आनंद मिळवण्याची कला आणि ज्ञान विज्ञान यांचा नाश होऊ न देणं हा जो काम आणि क्रोध याच्यावर उपाय भगवंतांनी तिसऱ्या अध्यायाच्या अखेरीला सांगितला, मागच्या वेळेचं प्रवचन जर तुम्ही आठवलं तर खरं म्हणजे चौथ्या अध्यायामध्ये भगवंत जेव्हा या कर्मयोगाची गुरुपरंपरा सांगत होते की हा योग मी पूर्वी विवस्वानाला सांगितला, विवस्वानानी मनूला सांगितला इत्यादी, तेव्हा भगवंतांना जर अर्जुनानी प्रश्न विचारले नसते मध्येच भगवंतांच्या तात्कालिक कथनाच्या योगानी, तर भगवंत आत्मसंयमन आणि ज्ञान विज्ञान याच्यावरच बोलणार हे उघड होतं. पण अर्जुनानी भगवंतांना मध्येच त्यांच्या अवतार रहस्याबद्दल प्रश्न विचारला, तो भगवंतांनी कर्मयोगाशी जोडून घेतला. माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म, मी माझे जन्म कसे दिव्य आहेत आणि त्या जन्मातली माझी कर्म कशी दिव्य आहेत असं भगवंतांनी सांगितलं. आणि भगवंत परत करून अकर्ता, कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म असा उपदेश किंवा या विवरणावर आले. आणि त्याच्यातून बाहेर पडून भगवंत परत एकदा साधना सांगायला लागले चौथ्या अध्यायामध्ये. विविध यज्ञ या नावाने भगवंत साधना सांगत होते आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी ध्यानाच्या साधनेचा उल्लेखही केलेला होता. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर पूर्ण ध्यानाचंच विवरण केलेलं आहे. पण अर्जुनानी भगवंतांना परत संन्यास आणि कर्मयोग याच्या संबंधी प्रश्न विचारला, त्यावरून भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोग हे तत्वतः एकाच ठिकाणी नेणारे आहेत आणि योगाखेरीज संन्यास हा अवघड असतो असं सांगितलं, हा दुःखपूर्ण असतो असं सांगितलं. मात्र योगाचं अनुसरण करत असताना त्याच्यातून निष्पन्न होणारा संन्यास हा भगवंतांना मान्य आहे. दुसराही जरी मान्य असला तरी तो दुःखपूर्ण आहे. आणि या दोन्हींना म्हणजे कर्मयोग, ज्ञानप्राप्ती आणि कर्माचं आचरण असा कर्मयोगी, अथवा कर्माचं आचरण ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्तीनंतर कर्म ज्यांची खूपच कमी झाली, संन्यास जणू म्हणावा इतकी कमी झाली तो संन्यासी, हे दोन्हीही एक असं भगवंतांनी निर्वाळा दिला. आणि एकूणच अशा प्रकारचं जीवन जगणारा जो जीवन मुक्त, त्याचं निरूपण केलं ते आपण मागच्या वेळेला पाहिलं. आणि आता भगवंत हे ही विलक्षण जीवन मुक्ताची स्थिती त्यांनी कशी प्राप्त केली हे सांगण्यासाठी ध्यान सांगायला सुरुवात करत आहेत. याच्यावरून असं वाटण्याची शक्यता आहे की ध्यानानेच ही जीवनमुक्त स्थिती त्यांनी प्राप्त केली. जीवनमुक्त स्थितीचं वर्णन करण्याच्या आधी भगवंतांनी कर्मयोगच सांगितला, योगयुक्त हा विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय हा सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते असंच भगवंत म्हणाले. कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. ब्रह्मणि आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रम इवांबसा. अशा प्रकारच्या कर्मयोगाने जो युक्त झाला तो कर्मफळाचा त्याग करून शांती प्राप्त करतो असं भगवंत म्हणाले. त्यार्थी जीवनमुक्त होण्यासाठी या कर्माची गरज आहेच, त्याच्या जोडीला जी ध्यानाची गरज आहे त्याचं निरूपण आता भगवंत करायला लागले. कर्माला सोडून नव्हे म्हणून ध्यानमार्गीयांनी देखील हे लक्षात ठेवायला पाहिजे की ध्यान 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 आणि ध्यान असं नाहीये. अधिक ध्यान अधिक ध्यान अधिक ध्यान अधिक ध्यान आणि अधिक ध्यान असं नाहीये. आणि कर्ममार्गीयांनीही लक्षात ठेवायला पाहिजे की ध्यान सोडून कर्म 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 कर असं नाहीये. कर्म आणि ध्यान या दोन्ही गोष्टींची जीवनात आवश्यकता आहे आणि त्यामुळेच तो जीवन मुक्त होऊ शकतो. पण जीवनमुक्त दशेची जी पूर्वतयारी आहे त्याचं वर्णन एका प्रकारे कर्माच्या योगांनी असलेलं त्यांनी आधी सांगितलं आणि नंतर ध्यानाचं वर्णन नंतर सांगितलं, त्याच्यामध्ये जीवनमुक्ताच्या स्थितीचं वर्णन सांगितलं वर्णन केलं असं झाल्यामुळं केवळ हा जो ध्यानाचा सांधा कर्माला गरजेचा आहे हा विषय नजरेतून दृष्टीतून सुटण्याची शक्यता असते. किंवा ध्यानाचा सांधा गरजेचा आहे आणि कर्माचा नाही असंही वाटण्याची शक्यता असते. हा एक मोठा घोटाळा होईल. म्हणून हे जे पाचव्या अध्यायाच्या अखेरीचे तीन श्लोक आहेत, आता उच्चारलेले दोन, स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश आणि यतेंद्रिय मनोबुद्धी, त्याच्या बरोबरीने भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती असं भगवंतांनी सांगितलं. ध्यानाचं वर्णन करून परत शांतीचा उल्लेख भगवंतांनी केला. जसं जीवनमुक्त स्थिती सांगायच्या आधीच तो युक्त होतो आणि कर्मफलाचा त्याग करून शांती प्राप्त करतो असं भगवंत म्हणाले. त्याच्याच जोडीला अशा प्रकारच्या ध्यानाचा आश्रय करतो आणि ध्यानामुळे त्याच्या आत असणारा वास करून राहणारा परमात्मा त्याला समजतो आणि तो परमात्माच त्याच्या ठिकाणी असणाऱ्या ध्यानाचा आनंद परमात्माच उपभोगत असतो. व्यक्ती म्हणून तो अव्यक्ती होतो आणि तो आपल्या स्वतःला सर्व लोक महेश्वरम असा सर्व लोकांमध्ये असणारा महान ईश्वर जणू त्याच्याशी समरसता पावलेला असा लक्षात घेतो. सर्व भूत मात्रांचा त्यामुळे तो सुहृद होतो आणि शांती प्राप्त करतो असं भगवंतांनी सांगितलं. कर्मयोगातून मिळणारी जी शांती आहे तीच शांती, पण त्याचं एक एक्सटेन्शन ध्यानाच्या साधनेनी तो मिळतो आणि मधलं जीवन हे जीवनमुक्ताचं आहे. या दोन्ही जीवनांचा जो मिलाफ आहे, कर्मयोगातून कर्मफळाचा त्याग करून मिळवलेली शांती आणि इथं जे ध्यानाचं वर्णन आलेलं आहे तत्पश्चात यज्ञ आणि तप यांचा भोक्ता तत्वतः ईश्वरच असतो आणि त्या ईश्वराशी तो एकरूप होतो आणि शांती प्राप्त करतो असं ध्यानाच्या पश्चात इथं सांगितलं. त्यामुळं जेव्हा आत्मसंयमन योग सांगायला भगवंतांनी सुरुवात केली तेव्हा भगवंतांनी परत एकदा कर्मयोगाचाच विषय काढला, कारण कर्मयोग अधिक ध्यान हे भगवंतांना अपेक्षित आहे. ध्यान हे कर्मयोगाखेरीज भगवंतांना अपेक्षित नाही. निदान भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला केलेल्या उपदेशामध्ये अर्जुनाचा अधिकार पाहून अर्जुनाला ज्या पद्धतीने भगवंतांनी उपदेश केला अधिकारासारखा उपदेश करण्याची प्रथा आहे. त्या उपदेशामध्ये भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग आणि ध्यान या दोन्ही गोष्टी उपदेश म्हणून सांगितल्या आणि ध्यानाचं वर्णन करत असताना म्हणून कर्मयोगाने सुरुवात केली आणि संन्यासी कर्मयोगी आणि एकूण कर्म प्रकाराचा शेवट करत असताना ध्यानाचं वर्णन केलं असं झालं. मला जो विषय सांगायचा त्याची प्रस्तावना मी करतो आहे. म्हणून 6व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी कर्मफळाचा आश्रय न धरता जो वाट्याला आलेलं प्राप्त कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी म्हणा किंवा त्यालाच योगी म्हणा असं सांगितलं. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः संन्यासी च योगी च न निरग्निहि न च अक्रियः असं भगवंत म्हणाले. तोच संन्यासी आणि तोच योगी ज्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे याच्यावरून भगवंतांना जो उपदेश भगवंतांनी केलेला आहे तो उपदेश सरळ सरळ कर्मयोगाचा आचरण करून जो कर्मयोगी बनला अथवा संन्यासी बनला यांच्याकरता हा भगवंतांचा उपदेश आहे हे स्पष्ट होतं. योगाखेरीज ज्यांनी संन्यास घेतला त्यांच्याकरता भगवंतांचं हे काही म्हणणं नाही हे स्पष्ट होतं. मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजतंय का? ज्यांनी ज्ञानपूर्व संन्यास घेतला त्यांच्याकरता भगवंतांचं हे कथन नाहीच आहे. ते दुःखपूर्ण आहे असं म्हणून भगवंत सोडून देतात. मध्यंतरी अगदी अलीकडं एका संन्याशी व्यक्तीचीच माझी भेट झाली. मी त्यांना ध्यान सांगत होतो आणि ध्यानाची प्रक्रिया सांगत असताना हा भक्तियुक्त सोहम ध्यानाचा प्रकार आहे असं मी त्यांना सांगितलं. हा भक्तियुक्त ध्यानाचा योग आहे आणि भक्तीचं महात्म्य असं की भक्तीमुळे त्याची चित्तशुद्धी होते आणि ध्यानामुळे त्याची बुद्धी अग्र होते आणि तो परमात्म्याशी तादात्म्य पावतो असं म्हटल्याबरोबर ते म्हणाले पण आम्हाला संन्याशांना चित्तशुद्धीची गरजच नाही कारण शास्त्र असं सांगतं की संन्यास घेतला कर्मयोग्याला चित्तशुद्धीची गरज आहे. आम्हा संन्याशांना चित्तशुद्धीची गरजच नाही असं ते म्हणाले. मी म्हंटल असं कोण म्हणत? असं शास्त्र म्हणत. तुम्हाला तसं वाटतंय का? संन्यास घेतल्यानंतर आपल्याला चित्तशुद्धीची गरज नाही असं व्यक्ती म्हणून तुम्हाला वाटतंय का? हे महत्वाचं आहे. तुमच्या आतून काय निर्वाळा येतो? तुमच्या हातून असा निर्वाळा येतो की संन्यास घेतला म्हणजे आता चित्तशुद्धीची गरज संपली. कारण सगळ्याचा संन्यास केला चित्ताचाही संन्यास केला मग शुद्धीची गरज काय असं ते म्हणाले. मी म्हटलं घडलाय संन्यास चित्ताचा? तसं असतं तर ध्यान शिकायला आलेच नसते. असं असल्यामुळं शास्त्र वचन जी आहेत ती शास्त्र वचन परिपूर्ण आणि आपल्या जागी असून त्या शास्त्र वचनांचा जो संदर्भ आहे तो संदर्भ आणि आपण याचा ताळमेळ जर बसला तरच शास्त्र वचन आपल्याबाबत खरी होतात. पण भगवंतांचं हे जे कथन आहे हे कथन कर्मफळाचा अनाश्रय करून जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी असं आहे हे निसंशय आहे. स्पष्ट श्लोकच आहे. आणि मग पुढे भगवंत असं म्हणाले की ज्याला संन्यासानी संन्यासानी जे प्राप्त होतं, यम संन्यासम इति प्राहुः योगंतम विद्धि पांडव, तेच योगाचंही प्राप्तव्य आहे. आणि भगवंत पुढे असं म्हणाले, नाही संन्यस्य संकल्प योगी भवति कश्चन. संकल्पाचा त्याग केल्याखेरीज कोणी कधी योगी होऊ शकत नाही, अर्थात संन्यासीही होऊ शकत नाही. संकल्पाचा त्याग ही गरजेची गोष्ट आहे आणि संकल्पाचा त्याग करण्यासाठी ध्यानाला बसणं ही गरजेची गोष्ट आहे. संकल्पाचा त्याग करण्यासाठी कर्म करण्याचीही गरज आहे. कर्म करत असताना फलाशेच्या विषयीचा संकल्प सोडून कर्म करावं लागतं. जागृत अवस्थेत कर्म करत असताना मी देह ही भावना सोडून कर्म करावं लागतं. आपण परमात्म स्वरूप आहोत असा संकल्प धरून कर्म करावं लागतं आणि प्रत्यक्षत तास दीड तास दोन तास बसून सगळ्या संकल्पांचा विकल्पांचा त्याग झाल्यानंतर काय घडतं ते अनुभवावं लागतं. भगवंत असं म्हणतात की आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते. म्हणून योगारूढ होण्यासाठी म्हणून इथं संन्यासी असाही अर्थ घेता येईल. कारण संन्यास आणि योग या दोन्हीचं फलित एक आणि संन्यास आणि योग हा एकच आहे. सुरुवातीला जो कर्मयोग आहे मग नंतर त्याचं पर्यवसान ज्ञानोत्तर कर्मयोगामध्ये तरी होईल अथवा संन्यास स्थितीमध्ये होईल. पण या योगावर आरूढ होण्यासाठी म्हणून कर्म हे साधन आहे असं भगवंत म्हणाले. कर्माच्या साधनाला न चुकता तो योगी होईल आणि संन्यासी होईल. कर्माचं जर साधन चुकलं तर तो योगी होऊ शकत नाही, तो संन्यासी होऊ शकत नाही. आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते. कारण याचा अर्थ साधन. कारण याचा अजून एक अर्थ आहे, कारण याचा अर्थ मूल द्रव्य ज्याच्यापासून कार्य घडतं त्याला कारण असं म्हणण्याची प्रथा आहे. जसं सुवर्ण हे कारण आणि अलंकार सुवर्णापासून बनलेले हे कार्य, मृत्तिका हे कारण आणि मृत्तिकेची जी भांडी आहेत गाडगं मडकं इत्यादी, तर ते मृत्तिकेचं कार्य. जर भांडं बनायचं असेल मृत्तिकेचं तर त्याला कारणाची गरज आहे, मृत्तिकेची गरज आहे. कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभावः. जर कार्यामधून कारण काढून टाकलं तर कार्य नावाचा पदार्थ शिल्लकच राहत नाही. जसं अलंकारातून सुवर्ण काढून टाकलं पटामधून तंतू काढून टाकला तर पट किंवा वस्त्र या नावाचा पदार्थच राहणार नाही. म्हणून कार्यामध्ये कारण ओतप्रोत भरलेलं असतं, कार्याला बाजूला सारून, कारणाला बाजूला सारून कार्य कदापि सिद्ध होत नाही, होणार दिसणारच नाही, कार्य घडतच नाही. तशा तऱ्हेने योगारूढ होणं हे जर कार्य म्हणून दिसणं गरजेचं असेल तर कर्माचं आचरण हे त्याचं कारण असलंच पाहिजे. विशिष्ट बोधाने कर्माचं आचरण केल्याखेरीज कोणी योगारूढ होऊच शकणार नाही असं भगवंत म्हणतात. आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते. योगारूढ जर व्हायचं असेल तर कर्म हे मूळ कारण आहे, तर योगारूढ होण्याचं कार्य सिद्ध होईल. हे साधन हे गरजेचंच आहे. आता योगारूढ होणं म्हणजे काय? योगारूढ होणं म्हणजे कर्म करत असताना युक्त दशा प्राप्त होणं आणि शांती प्राप्त होणं म्हणजे योगारूढ होणं. हा जसा एक अर्थ आहे तसं या अर्थालाच हाताला धरून ही जी शांती प्राप्त होणं आहे ही शांती प्राप्त करून त्या शांतीला आधारभूत मानून योगारूढ झाल्यानंतरचं जीवन व्यतीत करायचं आहे. योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते असं भगवंत म्हणाले. तसं योगारूढ झाल्यानंतर जीवनमुक्ताकडे अजून प्रवास जो करायचा आहे ध्यानाच्या योगानी त्याच्याकरता शांती हे साधन आहे, शांती हे कारण आहे आणि त्या कारणातून कार्य म्हणजे ध्यानारूढ किंवा योगारूढ पुरुष निर्माण होणार आहे. योगारूढ होण्यासाठी कर्म हे साधन आहे. योगारूढ झाल्यानंतर त्याच्या पुढचा कर्माच्या पुढची शांती जर प्राप्त करायची असेल तर कर्मातून मिळालेली शांती ही आधारभूत आहे. त्या शांतीला हाताला धरून मग पुढचा प्रवास होईल. तुमची कर्म वेडी वाकडी आहेत उदाहरणार्थ समजा तर ध्यानातच तुमच्या ते आड येईल. कर्मातून मिळालेली शांती हा ध्यानाचा आधार असला पाहिजे. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. ज्याला ऐहिकातली शांती मिळत नाही तो ध्यानाला बसून आणि काय शांती मिळवणार. अशा प्रकारे कर्मयोग, कर्मयोगाचं आचरण शांती प्राप्त करणं आणि त्या शांतीला हाताला धरून ध्यानाला बसून त्या शांतीच्या पुढची शांती प्राप्त करणं असा जीवनक्रम भगवंत सांगतायत. आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते. योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते. हा श्लोक असा आहे की भगवंतांच्या या पहिल्या श्लोकाच्या चरणावर ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपणच केलेलं नाहीये. योगारूढ व्हायचं असेल तर कर्म हे कारण सांगितलेलं आहे हे पूर्वी सांगितलेल्या सिद्धांताचं भगवंतांनी परत एकदा उच्चार केलेला आहे एवढंच. हा विषय पूर्वीच येऊन गेलेला असल्यामुळं पूर्वी जे सांगितलेलं आहे सिद्धांत रूप त्याचं हे निगमन आहे. हे हा त्याचा पुनरुच्चार आहे असं असल्यामुळे याच्यावर भगवंतांनी निरूपणच केलेलं नाही. आणि योगारूढ झालेला आहे त्याच्याकरता म्हणजे कर्मातून शांती ज्यांनी मिळवलेली आहे त्याच्याकरता ध्यानात मधली जी अवस्था आहे ती प्राप्त करून घेणं ही कर्मातून मिळालेली शांती हे साधन वापरून त्याच्या पुढची प्रगती त्यांनी करायची आहे असं भगवंत म्हणाले. जो योगारूढ झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये आता शांती शांती आणि शांतीच वास करून राहिली पाहिजे. याचा अर्थ ध्यानाला बसलेल्या व्यक्तीनी कर्मातून मिळालेल्या शांती समाधानानीच ध्यानाला बसायचं आहे. तेच त्याचं कारण आहे. त्याच्यातून ध्यानारूढ झालेला किंवा ध्यानाच्या अंगानी शांत होणारा पुरुष असा अपेक्षित आहे. या किमान शांतीची ध्यानाला बसण्याच्या सुरुवातीला गरज आहे असं भगवंत सांगतायत. या श्लोकाचं निरूपण जे केलं ज्ञानेश्वर महाराजांनी ते सरळ सरळ ध्यानाचं वर्णन करणारं निरूपण केलं. आता योगाचाराचा निमथा जरी ठाकावा आधी पारथा तरी या सोपाना कर्मपथा चुका झणी. योगरूपी आचळ पर्वत त्याच्या माथ्यावर जर जाऊन थांबायचा असेल तो प्राप्त करायचा असेल तर हा जो कर्मपथाचा सोपान आहे पायऱ्या आहेत त्याला चुकता कामा नये अशी एक ओवी भगवंतांनी लिहिली, कारण त्याच्यातून प्राथमिक शांती प्राप्त होत असते. आणि मग त्याला आधाराला धरून येणे यम नियमाचे नि तळवटे रिगे आसनाची ये पाऊल वाटे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा सगळ्या अवस्था याच्या निरूपणात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या दिसतात. येणे यम नियमांचे नि तळवटे रिगे आसनाची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवता गा. यम नियम आसन आसनाच्या पाऊल वाटेनी प्राणायामाचे नि आडकंठे वरवता गा. प्राणायामाचा आडकंठ घेऊन आडमार्ग घेऊन तो वर पोचतो, वर जातो चिदाकाशाच्या भागात. मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची आही पाया निसरडा, मग प्रत्याहाराची साधना सुरू होते. आसन झाल्यावर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हा या प्रत्याहाराच्या मार्गावरून चालणं हे बुद्धीच्या पायाला निसरड्यासारखं आहे. पाय टाकला की सरकला, याला निसरडा असं म्हणतात. जेथ हडिये सांडीती जेथ हटिये सांडीती होडा कडेलग, त्या कड्यावरून खाली पडण्याची शक्यता. हटयोगी याच्यावरून ज्या पद्धतीने चालतात तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. प्रत्याहारामुळे त्याला वैराग्य प्राप्त होतं. आता हे शब्द असे आहेत की प्रत्याहार म्हणून तुम्हाला काहीच समजत नाहीये, मी सांगितल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाहीये. आणि गंमत अशी आहे की आत्ता मी तुम्हाला काही सांगणार नाहीये कारण त्याच्यातच सगळा वेळ जाईल. मी प्रस्तावना करतोय, पण नको. प्रत्याहार म्हणजे प्राणायामामुळं किंवा प्राणाचा संयम केल्यामुळं जी स्वरूप सुखाची गोडी लागते, सर्व इंद्रिय अंतर्मुख होतात, आत वळतात, मन आत वळतं, बुद्धी आत वळते. आणि तेव्हा इंद्रिय आपले आपले विषय प्रत्येकाचे विषय विसरून स्वरूप सुखाकडेच प्रवृत्त होतात. स्वरूप सुखाचा भोग घ्यावा इंद्रियांना तो अनाकलनीय आहे, तरी देखील तो भोग घ्यावा अशी इंद्रियांचीही इच्छा होते, म्हणून ते विषयापासून निवृत्त होतात. त्याला प्रत्याहार असं म्हणतात. इंद्रियांच्या प्रतिआहारामध्ये त्यांना स्वरूप सुखाचीच गोडी लागते. त्यांच्या प्रतिआहारामध्ये डोळ्याचा दृष्टीचा दृश्य हा विषय, तर त्याचा त्याग करावा असं वाटतो आणि स्वरूप सुख अनुभवा असं वाटतं. ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग पवनाचा आधार घेऊन त्याची धारणा निश्चित होते, पक्की होते. आणि मग त्या क्रमाने त्याला ध्यान ही प्राप्त होत. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. मग ध्यानाचं सुख प्राप्त व्हायला लागलं की खऱ्या अर्थाने प्रत्याहाराच्याही पलीकडे जाऊन धारणा आणि ध्यान, ध्यानाचं सुख जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्याची प्रवृत्तीची हाव थांबते. म्हणजे कर्मयोगामध्ये प्रवृत्तीची हाव मर्यादित होते नियत कर्मांपुरती, असा कर्मयोगाचा विषय आहे. फक्त स्वधर्म कर्म करणं एवढा कर्मयोगाचा विषय, विशिष्ट बोधाने करणं. पण ध्यानाच्या वेळेला स्वधर्म कर्म अथवा कुठलंही कर्म या सगळ्या कर्माच्या प्रवृत्तीची हावच थांबून जाते तेवढ्या वेळेच. जेथ साध्य साधना खेव समरसे होय, आणि जे साध्य आहे परमात्मा त्याच्याकरता साधन आहे ध्यान याची एकरूपता होते. साध्य सापडतं जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधीर आहे. आणि त्यानंतर प्रत्याहारामुळे आधीच विषयापासून वेगळा झालेला आहे. सर्व इंद्रिय मन आतलं सुख अनुभवण्याची इच्छा करतात. पवन ऊर्ध्वगामी चिदाकाशात घेऊन जातो आहे अशी स्थिती निर्माण होते. तिथं क्षण क्षण परमात्म्याची धारणा होते. त्या क्षणांचा दीर्घ काळ क्षणाला क्षण जोडून असा जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो तिथल्या ध्यान सुखामध्ये रमतो. ध्यान आणि ध्येय एक होतात. प्रवृत्तीची हाव सगळी थांबून जाते. याच्या खेरीस दुसरं काही आपल्याला आत्ता नको असं त्याला वाटत राहतं. ते सुख तो अनुभवत राहतो. आता इथून उठावं आणि कर्म करावीत असं मुळीच वाटत नाही. याच्या पुढे काय, याच्या पुढे काही नाही, हेच मिळवायचं आहे अशी भूमिका होते. पुढील पैस पारुखे, आता पुढे कुठलाच रस्ता नाही, आता हे जे सुख आहे या सुखातच राहायचं. मागील स्मरावे ते ठाके, आणि त्याच्या माग विषय कसे फिरत होते दृष्टी पुढे चित्तामध्ये, कसं त्यांना ओलांडून इथपर्यंत आलो, कशी खटपट केली याची आठवण देखील राहत नाही. पुढे काही मिळवण्याचं आहे असं वाटत नाही, कारण ते मिळालेलं आहे. आणि जिथून चालत आला त्याची आता आठवण ठेवण्याचं काही कारण राहिलेलं नाही. अशा सरस्या भूमिकेमध्ये, एकसारख्या भूमिकेमध्ये पुढचंही नाही आणि मागचंही नाही. तो पक्का होऊन जातो तेव्हा त्याला समाधी प्राप्त होते. हा समाधी शब्द दुसऱ्या अध्यायात आला, त्याच्यावर परत एकदा आला बरं का. मध्ये आधी कुठं समाधी शब्द नव्हता. हाही आता ज्ञानेश्वर महाराजांच्या निरूपणात आला, मूळ गीतेमध्ये नाही. तिथं मात्र समाधा वचलो बुद्धी बुद्धे असा शब्द आलेला होता. अशी स्थिती त्याला प्राप्त होते, समाधी स्थिती त्याला प्राप्त होते. येणे उपाय योगारूढू जो निरवधी जाहला प्रौढू, तो योगारूढ होतो. आणि तुरंत फार अवधी न जाता तो त्या दशेमध्ये प्रौढ होतो, पोक्त होतो, अतिशय अनुभव घेणारा होतो. तो लवकरात लवकर तिथं स्थिरावतो. तयाचिया चिन्हांचा निवाडू सांगे नाईके, तो कसा होतो त्या चिन्हांचा आता निवाडा वर्णन मी सांगतो ऐक असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून हा जो श्लोक आहे हा श्लोक अशा सांध्यावर आलेला आहे की जिथं आधीची जी कर्म आहेत तर ती कर्म करून मिळालेली शांती ही बेसिक मूळ शांती, त्या शांतीला आधार धरून त्या शांतीचंच साधन करून तो ध्यानाचा मार्ग चालायला सुरुवात करतो असं भगवंतांचं कथन आहे. या श्लोकाकडे सहसा लक्ष जात नाही. हा अतिशय महत्वाचा श्लोक, त्याचा एक भाग मागच्या सगळ्या अध्यायांवर प्रकाश टाकतोय आणि पुढचा भाग आहे तो सगळ्या आत्मसंयमन योगावर प्रकाश टाकतोय. असा जसा उमऱ्यात ठेवलेला दिवा हा बाहेर ओसरी पडवी आणि आत माझघर त्याच्या आत असणारं स्वयंपाकघर या सगळ्यांवर प्रकाश टाकतो आत आणि बाहेर, तसा हा श्लोक आधीच्या भगवद्गीतेवर प्रकाश टाकतो आणि पुढे जे सांगायचंय तर तेही त्याचाही उल्लेख करतो आहे, त्याचीही दिशा सांगतो आहे. योगारूढ जर व्हायचं असेल, भगवंतांनी योग हा शब्द प्रत्येक अध्यायालाच वापरला, अर्जुनाच्या विषादालाही ते योग म्हणाले, कारण त्या विषादातूनच अर्जुनाला भगवंतांशी परमात्म्याशी एकरूपता साधण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून तो विषाद देखील योग ठरला. पुढे भगवंतांनी आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं तो सांख्य योग झाला, मग कर्म योग झाला, मग तेच कर्म जरा ज्ञानपूर्वक अनुष्ठिलं तेव्हा ज्ञान कर्म संन्यास योग झाला. अशा प्रकारे प्रत्येक अध्यायाला भगवंतांनी योग असंच म्हटलेलं आहे. भगवंतांच्या दृष्टीने योग म्हणजे परमात्म्याशी तदाकारता हेच खरं जीवन आहे. असं असल्यामुळे हा योग शब्द प्रत्येक वेळेला आलेला जरी असला तरी देखील कर्माच्या योगाने आत्मस्वरूपाशी एकरूपता हा भगवंतांनी मुख्यतः योग जो सांगितला त्या योगामध्ये जर गरजेचं काही असेल तर कर्माच्याही प्रारंभी कर्म करत असताना केवळ कोरी किंवा कुठलीही भावना न ठेवता कर्तव्य कर्म करणं असं भगवंतांना अपेक्षित नाही. भगवंतांनी प्रथम आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं आणि ते तत्वज्ञान लक्षात ठेवत स्वधर्म कर्म किंवा नियत कर्माचा अभ्यास करावा असं भगवंतांचं म्हणणं आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलेल्या कर्मयोगाच्या प्रारंभी भगवंतांनी आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं, त्याला सांख्य बुद्धी असं म्हटलं गेलं. शुद्ध आत्मविषयक ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला प्रथम सांगितलं, त्याच्यामध्ये आत्म्याची लक्षणं भगवंतांनी सांगितली, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. हा जन्मणारा आणि मरणारा नाही, पूर्वी होऊन गेलेला पुढे होईल असा किंवा आता आहे असा असंच ज्याच्या सम हा नित्य असतोच, हा जन्मरहित आहे, हा नेहमीच अस्तित्वमान आहे, हा शाश्वत आहे, कदापि याचा नाश होणार नाही आणि हा फार पूर्वीपासून आहे म्हणजे हा नव्हता असं कधीच नाही, हा पुराण कालापासून आहे. काल देखील शब्द चुकीचाच आहे, हा आहेच आहे. त्यामुळे अशी शरीर मेल्यामुळे तो मरत नाही असं भगवंतांनी प्रथम अर्जुनाला सांगितलं. आणि देह गेल्यानंतर आत्मा जात नाही किंवा आत्म्याचा छेद होत नाही, देहाचा छेद होतो. शस्त्राने आत्मा तुटत नाही, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्यापो किंवा अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एवच नित्य सर्वगत स्थाणु अचल हा अयम सनातन हा हा नित्य आहे, सर्व गत आहे, एकाच वेळेला सर्व ठिकाणी आहे, अचल हा अयम सनातन हा हा सर्व गत आहे म्हणजे एकाच वेळेला सर्वत्र आहे आणि हा पुरातन आहे, म्हणून हा स्थळ आणि काळ विवर्जित असा आहे। स्थळ आणि काळ या देहाच्या कल्पना आहेत, देहधाऱ्याच्या कल्पना आहेत, आत्म्याच्या ठिकाणी तसा कोणताही भाव नाही, तो सनातनच आहे आणि तो सर्वत्र व्यापलेला असाच आहे। दिशा, दिक आणि काल याच्या बंधनात न सापडणारा आहे, हा मात्र व्यक्त दशेला नाही, इंद्रिय याला पाहू शकत नाहीत, हा बुद्धीच्या चिंतनामध्ये सापडत नाही, इथून उचलून तिथं ठेवला अशा प्रकारे त्याला उचलून ठेवता येत नाही, हा अचल आहे आणि हा विकारवान नाही। अशा आत्म्याला तू जाण आणि त्याला जाणल्यानंतर तू शोकात, शोक तुला राहणार नाही। तस्मात एवं विदित्वैनम नानुशोचितु अर्हसी, तू अशा प्रकारे आत्ता करतोयस तसा शोक करणार नाहीस असं भगवंत अर्जुनाला म्हणाले। तसंच या आत्म्याला जे पाहणारे आहेत ते आश्चर्यासारखेच म्हणायला पाहिजेत, कारण हा दृष्टीचा विषय नसताना देखील याला पाहतात। आत्मा रेवा द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निजिध्यासितव्यः इति असं याज्ञवल्क्य सांगतात, पण हा पाहण्याचा दृष्टीचा विषयच नाही, त्याला पाहायचा कसा? पण आत्म्याला पाहणारे असल्यामुळं आत्म्याला पाहणं हे आश्चर्यच म्हणायचं जगातलं, ज्यांनी पाहिला त्यांनी आश्चर्यासारखाच पाहिला म्हणायचं, कारण याला वेगळेपणाने पाहताच येत नाही, याला पाहणं म्हणजे याच्याशी एकरूपता साधणं। हा इंद्रियांना गोचर नाही, त्यामुळे याला पाहणं म्हणजे आपली जी शुद्ध बुद्धी आहे त्याच्यात याचा प्रकाश पडणं, अग्र आणि शुद्ध अशा बुद्धीमध्ये, किंवा ती बुद्धीच परमात्मा असते, फक्त तिने मद बुद्धी असा अहंकार सोडून जर दिला तर प्युअर इंटेलेक्ट हेच तिचं स्वरूप आहे, हेच त्या आत्म्याचं स्वरूप आहे। पण अशा रीतीने जो जाणतो त्याला, जो त्याच्याशी एकरूपता साधतो, तर असा पुरुषच दुर्मिळ आहे, हे पाहणं देखील आश्चर्यासारखं आहे। कारण आमचं जे पाहणं आहे त्या पाहण्याच्या कल्पना आणि यांनी जे पाहिलं ते याच्यात महत अंतर आहे। अशा प्रकारे जो आत्म्याला जाणतो, ज्यांनी आत्म्याला पाहिलं, त्याला वर्णन करताना परत अडथळे येतात, कारण इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या पलीकडे जाऊन तो त्याच्याशी एकरूपता साधतो, त्याचं परत माग फिरून वाणीच्या अंगानी वर्णन करणं हे फारच कठीण। म्हणून वेद देखील त्याच्या संबंधी न इति असं वर्णन करतात, म्हणजे जे जे तुम्ही वेदांना दाखवाल तर ते नाही ते नाही ते नाही असं वेद म्हणतात, हे ज्याचं वर्णन असतं म्हणजे वर्णनच नाही। पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, मग काय? जर काही नाही हे त्याचं वर्णन आहे तर त्याच्या संबंधी बोलायचं कसं? पण तरी देखील त्याच्याशी एकरूपता साधून जेव्हा त्याच्याविषयी बोललं जातं तर ते बोललं जाणं देखील आश्चर्यासारखं आहे. जे बोलतात ते जगातलं आश्चर्यच आहे, जे जाणतात आणि जाणल्यानंतर त्याच्याबद्दल बोलतात आणि जाणणं म्हणजे इंद्रियांना मनाला बुद्धीला मागं सारून त्याच्याशी एकरूपता सांगणं, जे वाचेचा विषय नाही अशी गोष्ट सांगणं, सांगणारा भेटणं हे आश्चर्यासारखं आहे. तो काय सांगतोय हे परत इंद्रियांनीच ऐकायचं आणि इंद्रियांमध्ये बसत नाही असं तो सांगतो आहे, तरीही ऐकणारे भेटतात हे आश्चर्य आहे. मोठ्या उत्सुकतेने ऐकायला येतात, खरं म्हणजे कोणी यायला नाही पाहिजे. जे सांगता येत नाही तर त्याच्या संबंधी सांगणारा जसा आश्चर्यासारखा आहे तसं ऐकायला येणारे देखील आश्चर्यासारखेच आहेत. पण तसे निर्मळ आणि सहृदय असे श्रोते ऐकायला येतात त्यांना उत्कंठा देखील असते. जे बोललंच जात नाही तर ते ऐकायला येणं हे आश्चर्यासारखं आहे असं भगवंत म्हणतात. मी विनोद वाचला था की एक भगिनी डॉक्टरांकडे येतात, मला अत्यंत अस्वस्थ होते, काहीतरी होते मला. ते म्हणतात की काहीतरी होते म्हणजे काय होते, काही पोटात होते का, डोक्यात होते, छातीत होते, काय काय होते काय तुम्हाला, मला काही सांगता येत नाही पण काहीतरी होतंय मला असं त्या म्हणतात. तर डॉक्टर त्यांना गोळी देतात, या दोन गोळ्या घ्या, एक रात्री झोपल्यावर घ्यायची आणि एक सकाळी उठण्यापूर्वी घ्यायची. हे जसं आश्चर्य आहे डॉक्टरांचं मेडिसिन देणं, तशी ही भानगड आहे. ज्याच्याशी एकरूपता झाली, ज्याला पाहिलं, एकरूपता ज्यांनी प्राप्त केली हे आश्चर्य. कारण देहाला सोडून त्या तीराला जाऊन केवळ जाणीवेच्या अंगाने कोणी एखादा एकरूपता साधतो हे आश्चर्यासारखं आहे जगामध्ये. सर्वसाधारणपणाने हे कठीण आहे. आणि ते पाहिल्यानंतर किंवा एकरूपता झाल्यानंतर, एकरूपता झाल्यावर काय झालं हे सांगण्याचा यत्न करणं आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणं हेही तसं आश्चर्यासारखंच आहे, अवघडच आहे. याचं कारण आपल्या जाणीवेला आपण कसं सोडलं हे शेवटचं सांगणं फार कठीण राहतं. ध्यानामध्ये देखील निर्विचार स्थिती आहे, त्याचा साक्षी आहे, आता सगळं संपलं हे समजलं, आता दृष्ट्याने काय करायचं. ज्याला जमतं तो असं म्हणतो की काहीच करायचं नाही, दृष्ट्याला आपला आपण स्वरूपबोध होतो, पण ध्यान करणारा तिथं स्वरूपबोध बलात्काराने आणायचा प्रयत्न करतो. परत दृष्टा म्हणतो, ज्ञाता म्हणतो तसं नाहीच. ज्याला जमतं तर तो म्हणतो असं नाही, तसं नाही, तसं नाही, हे नाही. त्या ठिकाणी अमुक करणं म्हणजे चूक ठरेल, तमुक करणं म्हणजे चूक ठरेल, मग तू कसं केलंस ते झालं. हे सांगणं अवघड आणि इतकं ऍब्सर्ड असताना ऐकणारे मिळणं हे अजून अवघड. ते कोणत्या उद्देशाने येतात, ते सांगितलंच जात नाही, ते ऐकायला येणं. पण येतात आणि हे ऐकायला येतात, त्यांच्यातले काही तसा प्रयत्न करतात आणि जमतं तेव्हा ते एक प्रकारे अहंकाराचा त्याग होतो, ते जमतं. तो कसा केला हे सांगता येत नाही, तो ज्याचा तोच करतो आणि ते तो जमवतो असंही दिसतं. आणि तो त्याच्याशी एकरूप होतो, त्या तत्वाशी ऐकत ऐकत त्याच्याशी एकरूप होतो. अरे बोलणे तितू के व्यर्थ जाते, तरी बोलता बोलता कळू येते असं समर्थ म्हणतात. आणि असा ऐकून त्याच्याशी एकरूप झालेला परत मी जाणलं असं म्हणत नाही. श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित, परत मी जाणलं असं म्हणणारा कोणी शिल्लक राहत नाही. काही तिथं प्रयत्न करून किंवा त्यांच्या प्रयत्नाच्या अंती ते जाणतात, पण परत मी जाणलं असं तो ज्ञाताच असं म्हणत नाही, तसं हेही म्हणणं बंद करतात. मग कोणी जाणलं तर काही नाही, ते आपलं आपण घडलं असं होऊन जात. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनम अन्य शृणोती, श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित. परत आम्ही जाणलं असं कोणी म्हणतच नाही अशी इथे अडचण. तोही त्याच्याशी एकरूप होतो आणि मी जाणलं असं म्हणणारा शेवटी कोणी शिल्लक राहत नाही, तरी पाहण्याची प्रक्रिया चालू आहे, पाहिल्यानंतर सांगण्याची चालू आहे, सांगत असताना ऐकायला येणाऱ्यांची चालू आहे, ऐकायला येणाऱ्यांपैकी काही जण तिथं पोहोचतात पण आम्ही पोहोचलो म्हणत नाहीत. हे सगळं आश्चर्यामध्ये जमा आहे असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारचं हे सांख्य तत्वज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि मग हे सांगून भगवंतांनी हे तत्वज्ञान अबाधित ठेवून आपल्या बुद्धीमध्ये लक्षात ठेवून कर्म करण्याची कला सांगितली. तो कर्मयोग आहे, अर्थात तो कर्मयोग अतिशय थोडक्यात आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते, कर्म हे साधन आहे, कारण आहे, त्याच्यापासून कार्य घडायचं असं असल्यामुळं हे नक्की काय कसं साधन आहे हे पाहून मग योगारूढ तो कसा होतो आणि शमदमपूर्वक कशी साधना करतो या कर्माच्या आचरणाचाच यमनियमांशी संबंध आहे. मात्र कर्माचं आचरण आणि शांती प्राप्त आणि मग यमनियम अशी सुरुवात करतो असं नाही, तर यम आणि नियम या ज्या गोष्टी आहेत त्या कर्माच्या आचरणाशी संबंधित आहेत असा ध्यानयोग आणि कर्मयोग यांचा सांधा जुळवलेला आहे. तर ते सगळं आपण यथावकाश वेळोवेळी पुढच्या वेळी पाहत राहू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान योग. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.